कभी आपके ख्याल में भी आया था कि जो ये प्याज है ना, वो कट होते टाइम जितना रुलाता है उससे ज्यादा रुलाएगा खरीदते टाइम। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। MH 93.5 मध्ये गप्पा सुरू आहे त्या म्हणजे कांद्याबद्दल। पुन्हा एकदा सगळ्यात जास्त ट्रेंड करतोय तो म्हणजे कांदा। आता फक्त कांदाच नाही बरं का, बाकीचे जे सगळे भाजीपाला आहे ना, अद्रक 100 रुपये झालंय, पालक मेथी म्हणलं तर 25 रुपये, कोबी टोमॅटो 80 रुपये, मिरची 60 रुपये आणि लसूण 160 ते 180 पर्यंत गेलाय। कांद्याची सुद्धा हीच रेंज आहे। आता जे लोक कांदा लसूण खात नाहीत म्हणा, त्यांना काही टेन्शन नाहीये। ते म्हणत असतील की आम्ही आजकाल सगळ्यात जास्त ब्लेस्ड फील करतोय, पण जे कांदा खाणारे लोक आहेत ते मग अशात कशा प्रकारे मॅनेज करतायत, आपले नांदेडकर कशा प्रकारे ऍडजस्ट करतायत।
हाय मीरा बोलते महक।
हाय मीरा बोल।
काय पूर्वी कांदा म्हणजे आपण मोठा टाकायचो भाजीमध्ये चिरून, आता लहान लहान टाकतोय आणि मसाल्याच्या भाज्या कमी करतोय।
कांद्याची पेस्ट कमी होऊन चालली त्यातली।
हा पेस्ट नाही करत आता, फक्त चिरून बारीक एखादा कांदा टाकायचा। पेस्टला 2-3 कांदे तर सहज लागतात।
अच्छा, आणि कांदा नसलास तर तू कशा प्रकारे मॅनेज करशील मग, त्याच्याऐवजी काय टाकशील फोडणी?
टोमॅटोची पेस्ट, लसूण ऑप्शन।
ओके ओके, कांद्याशिवाय
तर म्हणजे फोडणीला मजाच नाहीये ना, कांदा छोटा तरी लागतोच।
येस येस, मग आता आजकाल कांद्यामध्ये किती बजेट चाललंय तुझं?
हो ना, जसं सोन्याचा भाव वाढतोय तसं कांद्याचा भाव वाढतोय।
इतका जास्त कांद्याचा भाव वाढत चाललाय, नेमक्या ताटातला कांदाच गायब होत चाललाय। आता या कांद्याला कशा प्रकारे तुम्ही रिप्लेस करताय आणि कसं ऍडजस्ट करताय मला सांगा। 9607007935 आज आपण सेलिब्रेट करतोय सॉइल डे, आणि शेतकरी जो सगळ्यात जास्त मातीशी जोडला गेलेला असतो ना, अशाच एका शेतकऱ्याशी आपण आज बोलणार आहोत MH 93.5 मध्ये। स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो।